आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या दरात 195 रुपये वाढ, घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल नाही। महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। खरीप हंगामासाठी पुरेसा साठा करता यावा या दृष्टीने नियोजन करण्याचे कृषी मंत्र्यांचे कृषी विभागाला निर्देश। समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 महिलांचा मृत्यू, 2 जण जखमी। आणि राज्यातल्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। पश्चिम आशियातल्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी देशातल्या महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सचे दर वाढवले आहेत। त्यामुळे व्यावसायिक वापरासाठीचे 19 किलो वजनी सिलेंडर्स आता दिल्लीत 2078.50 रुपये तर मुंबईत 2031 रुपये दराने मिळतील। घरगुती वापराच्या सिलेंडर्सच्या दरात काहीही बदल झालेला नाही। विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या टर्बाईन इंधनाच्या दरात 8.5% वाढ झाली असून देशी कंपन्यांसाठी ते दिल्लीत 2,07,000 रुपये प्रति किलोलीटर दराने तर मुंबईत 1,94,000 रुपये दराने मिळेल। परदेशी विमान कंपन्यांसाठी ही इंधन दरवाढ 100% करण्यात आली आहे। जेट इंधनाच्या दरात अंशतः आणि टप्प्याटप्प्याने वाढ केल्यामुळे प्रवाशांना त्याचा तीव्र फटका बसणार नाही असं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली। या अंतर्गत राज्यातल्या 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पुनरुज्जीवन प्रकल्प राबवले जाणार आहेत। प्राधिकरण या 54 प्रदूषित नदी पट्ट्यांसाठी पुनरुज्जीवनासाठी टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम निश्चित करेल। विविध योजनांचं एकत्रीकरण करून पूरक धोरणांची म्हणजेच सांडपाणी प्रक्रिया, औद्योगिक सांडपाण्यासंबंधात उपाययोजना, अतिक्रमण रोखण्यासाठी नदीकाठचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी प्राधिकरण शिफारस करेल। त्याचप्रमाणे अंमलबजावणीसाठी विविध विभागांच्या दरम्यान समन्वय साधेल, तसंच जनजागृती लोकसहभाग वाढवण्यासाठी आराखडे तयार करेल। प्राधिकरणासाठी आवश्यक 2,000 कोटींचा निधी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून उभारण्यास तसंच शासनाचं योगदान म्हणून 100 कोटींचा निधी देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली। याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातल्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1,234 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। याचा लाभ 32 अवर्षणग्रस्त गावांना होणार आहे। राज्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करणं तसंच भूमी अभिलेख विभागात भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पदाला मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते। महात्मा फुले यांचं द्विशताब्दी जयंती वर्ष साजरं करण्यासाठी गठित समितीमध्ये संलग्न असलेल्या विभागांनी किमान 2 ते 3 कार्यक्रमांचं आयोजन करावं असे निर्देशही त्यांनी दिले। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रुपे ऑन द गो NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं। विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने या कार्ड योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसंच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न NCMC स्मार्ट कार्ड वितरित केलं जाणार आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी एप्रिल आणि मे महिन्यातच खतांचा पुरेसा साठा करता यावा यादृष्टीने कृषी विभागानं काटेकोरपणे नियोजन करावं असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत। खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर राज्यातली खतांची उपलब्धता आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। युद्धजन्य परिस्थितीत खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी कृषी विभाग योग्य ती काळजी घेत असून रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यावर आणि जैविक खतांचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल असं ते यावेळी म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. समृद्धी महामार्गावर एका पिकअप वाहनाला जालना जिल्ह्यात कडवंची शिवारात पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहा महिला ठार झाल्या तर चालकासह अन्य एक जण जखमी झाला. ही दुर्घटना संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला घडली. पिकअप वाहनात असलेले सर्वजण बदनापूर तालुक्यातल्या खादगाव आणि केळी गव्हाण इथले मूळ रहिवासी असून समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूर होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या शासकीय जमिनीवरची 1 जानेवारी 2011 पर्यंतची 1500 चौरस फुटांपर्यंतची बांधकामं नियमित केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याआधी ही मर्यादा केवळ 500 चौरस फुटांपर्यंत होती. जनतेच्या हितासाठी मालमत्तेच्या दरात 12 ते 14% दरवाढ नाकारण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांची जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूमी अभिलेख विभागातर्फे व्हर्जन 2 हे नवीन सॉफ्टवेअर लाँच केलं जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्यांबाबतही कडक भूमिका घेण्यात आली असून कोणी सार्वजनिक रस्ता अडवल्यास त्याचे सरकारी योजनांचे ओळखपत्र 5 वर्षांसाठी रद्द केलं जाणार असल्याचंही त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरच्या किनाऱ्यावर आजपासून कासव महोत्सवाला सुरुवात झाली असून तो संपूर्ण एप्रिल महिनाभर सुरू राहणार आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
मार्च एप्रिलच्या काळात कोकणातल्या किनाऱ्यांवर निसर्गाचा एक अनोखा आविष्कार सुरू असतो. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या माद्यांनी इथल्या किनाऱ्यांवर घातलेल्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येण्याचा हा काळ असतो. अत्यंत देखणी अशी ही इवलीशी पिल्लं अंड्यांतून बाहेर आल्या आल्या अनावर ओढीने अथांग सागर कवेत घेण्याच्या ध्येयाने चालू लागतात. हा अनुपम्य सोहळा पर्यटकांना अनुभवता यावा यासाठी कासव महोत्सव आयोजित केले जातात. कासव संवर्धनाचं हे कार्य गुहागरमध्येही सुरू असून गेल्या 2 वर्षांमध्ये या कासवांची सर्वाधिक घरटी आणि अंडी इथल्या किनाऱ्यांवर आढळली आहेत. म्हणूनच गुहागरमध्ये यंदा संपूर्ण एप्रिल महिनाभर चालणाऱ्या कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा इथे 6 कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आली असून घरट्यांची संख्या 186 आहे. या कालावधीत पर्यटकांना पिल्लं बाहेर येण्याच्या वेळेनुसार पहाटे किंवा संध्याकाळी या अनोख्या निसर्गाविष्काराचा अनुभव घेता येईल. संरक्षित श्रेणीतल्या या कासवांच्या आश्चर्यकारक अशा जीवनचक्राची माहितीही यावेळी दिली जाणार आहे. गुहागरच्या किनाऱ्याला अलीकडेच आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन मिळालंय. त्या पार्श्वभूमीवर कांदळवन विभाग आणि नगरपंचायतीने आयोजित केलेला हा कासव महोत्सव पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारांचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उद्या पाऊस आणि गारपिटीची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. लखनऊ इथं थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भोंदू बाबा अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. खरातवर अनेक गुन्हे दाखल झाले असून 14 मार्चला त्याला प्रथम अटक केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात 195 रुपये वाढ, घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल नाही. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. खरीप हंगामासाठी पुरेसा साठा करता यावा यादृष्टीने नियोजन करण्याचे कृषी मंत्र्यांचे कृषी विभागाला निर्देश. समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 महिलांचा मृत्यू, 2 जण जखमी. आणि राज्यातल्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.